नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. जागतिक शांततेसाठी यंदाचा नोबेल पुरस्कार जपानमधल्या निहोन हिदानक्यो या संस्थेला जाहीर झाला आहे. हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्यातून वाचलेल्यांची ही संस्था जग अण्वस्त्र मुक्त करण्यासाठी कार्य करते. या प्रयत्नांचा सन्मान म्हणून यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार या संस्थेला देत असल्याचं स्वीडिश नोबेल समितीनं म्हटलं आहे. नवी मुंबई विमानतळावर 4 टर्मिनलची उभारणी होणार असून या विमानतळावरून वर्षाला 9 कोटी लोक प्रवास करतील, तसंच 26 लाख टन कार्गो वाहतूक होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर भारतीय हवाई दलाच्या C-295 विमानाचं यशस्वी चाचणी लँडिंग झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. लाओस इथला 2 दिवसीय दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मायदेशी परत यायला निघाले आहेत. या दौऱ्यात त्यांनी हिंद प्रशांत प्रदेशाच्या शांतता आणि प्रगतीसाठी सर्वसमावेशक, मुक्त, समृद्ध आणि शिस्तबद्ध वातावरण आवश्यक असल्याचं प्रतिपादन पूर्व आशिया शिखर परिषदेत केलं. बेटिंग घोटाळा आणि फसवणूक प्रकरणी महादेव बेटिंग ऍपचा सूत्रधार सौरभ चंद्राकर याला दुबईमध्ये अटक करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालयाने गेल्या वर्षी त्याच्यासाठी रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्याच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाली असून येत्या आठवडाभरात त्याला भारतात आणलं जाईल असं सूत्रांनी सांगितलं. दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी एकमतानं निवड झाली. टाटा ट्रस्टच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 230 अंकांची घसरण झाली आणि तो 81,381 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 34 अंकांची घसरण नोंदवत 24,964 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.